आजचे दैनिक सुभक्तिपर बोध 30 जानेवारी। विजय मिळवणारी कृपा। मी त्याची चालचर्या पाहिली, मी त्याला सुधारीन, मी त्याला मार्ग दाखवेन, मी त्याच्यातल्या शोकग्रस्ताचे समाधान करेन। यशया 57:18। ईश्वर ज्ञानाचे शिक्षण पवित्र शास्त्रातून जाणून घ्या। ते जर पवित्र शास्त्रातून असेल तरच ते स्थिर राहते आणि आत्म्याचे पोषण करते। उदाहरणार्थ, जर तुम्हाला अप्रतिकारजन्य कृपा म्हणजे काय हे जर जाणून घ्यायचे असेल तर ते सुशिक्षण पवित्र शास्त्रातून शिका। अशा पद्धतीने शोध केल्यास तुम्हाला कळेल की अप्रतिकारक कृपेचा अर्थ असा नाही की कृपेचा प्रतिकार केला जाऊ शकत नाही, तर त्याचा अर्थ असा की जेव्हा देव निर्णय घेतो तेव्हा तो त्या प्रतिकाराचा पराभव करण्यास समर्थ आहे आणि तो पराभव करेल। उदाहरणार्थ, यशया 57:17-19 मध्ये देव त्याच्या बंडखोर लोकांना ताडण करून आणि त्यांच्याशी विनमुख होऊन शिक्षा देतो। त्यांच्या स्वार्थमूलक अधर्मामुळे मी रागावून त्याला ताडण केले, मी विनमुख झालो, मी त्याच्यावर कोपलो। 17, तरी त्यांनी पश्चाताप केला नाही, उलट ते विश्वासापासून अजूनही बळकत गेले। त्यांनी विरोध केला पण तो आपल्या मनाच्या कलाप्रमाणे वागत गेला। 17, तर मग कृपेचा विरोध केला जाऊ शकतो? वास्तविक पाहता स्टेफन यहुदी अधिकाऱ्यांना म्हणाला, तुम्ही तर पवित्र आत्म्याला सर्वदा विरोध करता। प्रेषितांची कृत्ये 7:51। मग देव काय करतो? जे पश्चाताप करत नाही तर विरोध करतात अशांना तो आपल्याकडे वळवू शकणार नाही इतका तो अशक्त आहे का? नाही, तो अशक्त नाही। पुढील वचन म्हणते, मी त्यांची चालचर्या पाहिली, मी त्याला सुधारीन, मी त्याला मार्ग दाखवेन, मी त्याच्यातल्या शोकग्रस्तांचे समाधान करीन। यशया 57:18। तर मग देवाला प्रतिकूल असलेल्या आणि कृपेचा विरोध करण्याविषयी देव म्हणतो, मी त्याला सुधारीन, तो मार्ग दाखवील, तो समाधान करील, समाधान करील। या शब्दाचा अर्थ पूर्ण करणे किंवा बरे करणे असा होतो। हा शब्द शालोम म्हणजे शांती ह्या शब्दाशी संबंधित आहे। पुढील वचन त्या संपूर्णतेचा आणि शांतीचा उल्लेख करते आणि स्पष्ट करते की देव कसा कृपेचा विरोध करणाऱ्या हट्टी मनुष्याला आपणाकडे वळवतो। तो हे अशा प्रकारे करतो, मी त्याच्या तोंडून आभारवचन उच्चारवीन, जे दूर आहेत व जे जवळ आहेत त्यांना शांती असो, शांती असो, शालोम, शालोम। मी त्यांना सुधारीन असे परमेश्वर म्हणतो। यशया 57:19। देव जे अस्तित्वात नाही ते निर्माण करतो, म्हणजे समाधान, शांती, पूर्णता। अशा प्रकारे आपण तारले जातो आणि अशा प्रकारे आपल्याला फिरवून मागे देवाकडे परत आणले जाते। जिथे आभारवचन अस्तित्वात नाही तिथे त्या आभारवचनांची निर्मिती करून देवाची कृपा आपल्या विरोधीपणावर विजय मिळवते। तो जे जवळ आहेत आणि जे दूर आहेत त्यांना शालोम, शालोम देतो। तो जे जवळ आहेत आणि जे दूर आहेत त्यांना पूर्णता देतो। तो असे समाधान देऊन करतो, म्हणजेच तो आम्हाला आमच्या विरोधीपणाच्या आजारापासून बरे करतो आणि त्या ठिकाणी आमच्यात एक दृढ शरणागती शरण निर्माण करतो। अप्रतिकारजन्य कृपेचा अर्थ असा होत नाही की आपण प्रतिकार किंवा विरोध करू शकत नाही। आपण विरोध करू शकतो आणि आम्ही विरोध करू। विषय हा आहे की जेव्हा देव निर्णय घेतो तेव्हा तो आपल्या विरोधावर मात करतो आणि एक नम्र आत्मा पुनर्स्थापित करतो, तो निर्माण करतो, तो म्हणतो प्रकाश हो, तो बरा करतो, तो मार्ग दाखवतो, तो सुधारतो, तो समाधान देतो। म्हणून आपण स्वतः त्याच्याकडे परत वळलो असा अभिमान आम्ही बाळगत नाही आणि ज्याने आमच्या सर्व विरोधीपणावर विजय मिळवला त्या परमेश्वराच्या पायाजवळ आम्ही पडतो आणि थरथरत आनंदाने त्याचे आभारवचन उच्चारितो।